आहार अर्थात डायट. आहार म्हणजे शरीराला लागणारे आवश्यक अन्न पदार्थ. शरीराच्या वाढीसाठी, शरीराचे तापमान समतोल ठेवण्यासाठी आणि हृदयस्पंदन, स्नायूंचे कार्य, श्वसन अशा नियमित शारीरिक क्रियांसाठी ऊर्जेची आवश्यकता असते. कर्बोदके, प्रथिने आणि मेद हे ऊर्जा निर्माण करणारे आहारातील तीन मुख्य घटक आहेत. क्षार आणि खनिजे, जीवनसत्वे, पाणी आणि तंतुमय पदार्थ हे अन्य आवश्यक घटक आहेत. आहारातील सर्व घटक योग्य प्रमाणात आणि योग्य प्रतीचे असल्यास तो समतोल आहार होतो. शरीर स्वास्थ्य आणि रोगप्रतिकार शक्ती निर्माण करण्यासाठी समतोल आहार आवश्यक असतो. कर्बोदके हे कार्बनयुक्त पदार्थ असून यात तृणधान्य, कडधान्य, काही भाज्या, बटाटे, रताळी, फळं, शर्करा इत्यादी पदार्थांचा समावेश होतो. कर्बोदकांवर पचनसंस्थेत आतड्यात विकरांची, एन्झाईमांची प्रक्रिया होऊन ग्लुकोजमध्ये त्याचं रूपांतर होतं आणि पेशीमध्ये त्याचं वाटप होतं. यापासून ताबडतोब ऊर्जा निर्मिती होते. ग्लुकोजचं ज्वलन होऊन पाणी आणि कार्बन डायऑक्साईड हे पदार्थ तयार होतात. अतिरिक्त ग्लुकोजचे ग्लायकोजेनमध्ये रूपांतर होते आणि ते यकृत तसंच स्नायूंमध्ये साठविले जाते. मानवाला दररोज 400 ते 500 ग्रॅम कर्बोदकांची गरज असते. 1 ग्रॅम कर्बोदकांपासून 4 कॅलरी ऊर्जा मिळते. प्रथिने प्रथिनांचे मुख्य कार्य रचनात्मक आणि शरीराच्या जडणघडणीचे असते. संप्रेरके, विकरे आणि प्रतिपिंडे तयार होण्यासाठी प्रथिने आवश्यक असतात. शरीराची झीज भरून काढणे आणि ऊर्जा निर्मिती करणे हे प्रथिनांचे मुख्य कार्य आहे. 1 ग्रॅम प्रथिनांपासून 4 कॅलरी ऊर्जा मिळते. तृणधान्ये, कडधान्ये, मासे, मांस, अंडी, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, पालेभाज्या, फळे, शेंगदाणे, सोयाबीन, नाचणी यापासून प्रथिनांचा पुरवठा होतो. ही स्नायूंमध्ये साठवली जातात. मानवाला दररोज 70 ते 100 ग्रॅम प्रथिनांची गरज भासते. प्रत्येक शारीरिक क्रियेत प्रथिनांची झीज होत असते. झीज भरून काढायला रोज प्रथिने खावी लागतात. प्रथिनांची न्यूनता झाली तर शारीरिक आणि मानसिक वाढ खुंटते. मेद आणि मेदाम्ले, तेल, तूप, लोणी, दूध, दुग्धजन्य पदार्थ, अंडी, मांस यामध्ये विपुल प्रमाणात दृश्य स्वरूपात आणि डाळी, कडधान्य, शेंगदाणे यामध्ये अदृश्य स्वरूपात मेद अर्थात स्निग्ध पदार्थ आणि मेदाम्ले असतात. मेद हा ऊर्जेचा मोठा स्रोत असून 1 ग्रॅमपासून 9 कॅलरी ऊर्जा मिळते. मेदाचे ग्लुकोजमध्ये रूपांतर होऊन इंधन म्हणून वापरले जाते. काही संप्रेरके पेशींचं आवरण आणि शरीराचे तापमान समतोल राखणे यासाठी मेदाची आवश्यकता असते. क्षार आणि खनिजे. क्षार आणि खनिजे आपल्याला सूक्ष्म प्रमाणात आवश्यक असतात. चयापचयाचे नियंत्रण, पचनक्रिया, द्रवपदार्थांच्या समतोलासाठी, विकरांद्वारे घडणाऱ्या क्रियांसाठी आणि संप्रेरकांचा भाग म्हणून हे आवश्यक असतात. निरनिराळ्या अन्नातून आणि मसाल्याच्या पदार्थातून याचा पुरवठा होतो. जीवनसत्वे. जीवनसत्वे ही कार्बनी संयुगे आहेत. या पदार्थांपासून ऊर्जा मिळत नाही, पण ऊर्जा निर्मितीत आणि चयापचय क्रियेत ती महत्वाची भूमिका बजावतात. जीवनसत्वे 2 प्रकारची आहेत. अ, ड, ई आणि के ही जीवनसत्वे मेदात विरघळतात, तर ब हा समूह आणि क ही जीवनसत्वे पाण्यात विरघळतात. मेदात विरघळणारी जीवनसत्वे शरीरात साठवली जातात, म्हणून जास्त घेतल्यास दुष्परिणाम होऊ शकतात. पाण्यात विरघळणारी अतिरिक्त जीवनसत्वे लघवी वाटे शरीराबाहेर फेकली जातात. क आणि ब समूह जीवनसत्वे प्रथिने, कर्बोदके, मेद यांच्या चयापचयासाठी आणि ऊर्जेच्या वाटपासाठी आवश्यक आहेत. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, अंडी, प्राण्यांचे यकृत, पालेभाज्या, फळभाज्या, फळे, डाळी, तृणधान्ये आणि मोड आलेली कडधान्ये यापासून आपल्याला जीवनसत्वे मिळतात. पाणी, पाणी हा सर्व जीवनक्रियांचा मुख्य आधार आहे. पाण्यापासून ऊर्जा मिळत नाही. आपल्याला रोज सुमारे 2.5 ते 3 लिटर पाणी लागते. ऋतूप्रमाणे आणि शारीरिक श्रमाप्रमाणे पाण्याची आवश्यकता बदलते. तंतुमय पदार्थ, तंतुमय पदार्थ शरीरात शोषले जात नाहीत. ते खाल्ले की भूक भागल्याची भावना निर्माण होते. रक्तातील कोलेस्टेरॉल आणि शर्करा कमी करण्यासाठी आणि आतड्याच्या हालचालींसाठी ते उपयुक्त ठरतात. बद्धकोष्ठतेच्या विकारांवर ते उपयोगी ठरतात. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांनी भारतातील प्रौढ व्यक्तींसाठी शिफारस केलेला समतोल आहार एका कोष्टकात दिलेला आहे. या कोष्टकात आहारातील अन्नघटक ग्रॅममध्ये आणि पुरुष आणि स्त्री यांच्यासाठी लागणारा समतोल आहार कशा प्रकारचा आहे ते दिले आहे. तृणधान्ये, गहू, तांदूळ इत्यादी, पुरुष 520, स्त्री 440. डाळी 50 आणि 45. मांस, मासे 30 आणि 30. अंडे 30 आणि 30. दूध, दही, पुरुष 200 आणि स्त्री 150. तेल, तूप 45 आणि 25. शर्करा अर्थात साखर गुळ 35 आणि 20. कंदमुळे, बटाटा इत्यादी 60 आणि 50. पालेभाज्या पुरुष 40 आणि स्त्री 100. स्त्रियांना अधिक लोहाची गरज असते आणि पालेभाज्यातून अधिक लोह मिळते म्हणून स्त्रियांना 100. फळभाज्या 70 आणि 40. अशा प्रकारे आपल्या कोष्टकामध्ये आहारातील अन्न घटकांची माहिती दिली आहे. पुरुषांना 2800 कॅलरी आणि स्त्रियांना 2200 कॅलरी ऊर्जेची दररोज आवश्यकता असते. कष्टाची कामे करणारे किंवा खेळाडू यांना अधिक कॅलरी म्हणजेच ऊर्जेच्या आहाराची आवश्यकता असते. गरोदर तसंच स्तनपान देणाऱ्या स्त्रियांना 2700 कॅलरीचा आहार लागतो. ज्येष्ठ नागरिकांना 2000 ते 2200 कॅलरीचा आहार पुरेसा होतो. ही नोंद प्रधान शशिकांत यांनी लिहिली आहे.